माझा गणू आणि गाव।
दादा आज संकष्टी आहे, मम्मी मोदक बनवते, मी एकटीच खाणार, तुला नाही देणार।
बारखी मला चिडवत होती, मी लिखाण करत बसलो होतो त्यामुळे तिच्याकडे माझं फारसं लक्ष नव्हतं। थोडा वेळ असाच गेला, मी मस्त लिखाण आटोपलं, थोवर ही बाया परत आली आणि आता काय
दादा
थेट येऊन मिठीच मारलं। मी समजून गेलो की हिला काहीतरी हवंय, म्हणून हे मस्का मारणा प्रकार चालू आहे। मी विचारलं, बाय काय पाहिजे? तर आत्ता हिने कॅलेंडर आणलं होतं। हिला कॅलेंडर बघताना पाहून मला थोडं नवल वाटलं। ती कॅलेंडरमध्ये काहीतरी निरखून पाहत होती। लहान मुलं किती निरागस असतात ना, त्यांना जे हवंय, त्यांना जे वाटतं ते क्षणात बोलून मोकळे होतात। आणि मोठे मात्र असू दे, हा विषय नकोच सध्या। ती कॅलेंडरमध्ये काहीतरी बघत होती आणि तिने तोच प्रश्न मला विचारला ज्याची मला सगळ्यात जास्त धास्ती वाटत होती।
दादा गणपतीला गावी जायचं ना?
तोंडातून हो निघालं खरं, पण काळजात मात्र चर होत होत। तेच कमी की काय म्हणून आता रेडिओवर बाप्पा मोरियारी गाणं वाजायला सुरुवात झाली। नेहमीच आनंदी वाटणारं हे गाणं आज मात्र काळजाचा ठाव घेत होत। लॉकडाऊनमुळे नोकरी गेलेली, सगळ्या गोष्टी बेतातच चाललेल्या आणि माखी चालू असणाऱ्या ओळी, आली कशी पहाज वेळ, कसा खर्चाचा बसावा मेळ, गुळ फुटाने खोबरन केळ, साऱ्या प्रसादाची केली। बारकी बोलली आणि टचखंड डोळ्यात पाणी आलं, पण हिम्मत हारून चालणार नव्हता। त्या त्या बारकीचे प्रश्न चालूच होते।
दादा गावी जाऊया ना?
रडवेली झालेली बिचारी, गावची परिस्थिती, गावचा पूर, गावी घडलेल्या घटना, याची तिला तीळ मात्र खबर नव्हती। तिला फक्त तिच्या बाप्पाला भेटायचं होतं, तिला गावी जायचं होतं आणि मलाही जायचं होतं। भात वाहून गेला होता, रस्ते वाहून गेले होते, या पावसाळ्यात अक्षरशः डोंगर खचले होते, माणसं जीव मुठीत घेऊन जगत होते। एक दिवस लाईट नव्हता, घरात साठवलेले तांदूळ पावसाने भिजवून टाकले। आता गणपती येत होते, नैवेद्याला काय दाखव, नाव काढू नको तांदुळाचे, केले मोदक लाल गव्हाचे, हार ओळख साऱ्या दिनही दिल कारे सुखाचे। हो येतील, नक्की येतील। मी आता वेड्यासारखा बडबडतोय हे एव्हाना माझ्या लक्षात आलेलं। मी समोर बघितलं तेव्हा बारकी एखाद्या खुळ्या माणसाला बघते अशी माझ्याकडे बघत हसत होती।
ए मम्मी दादा बा एकटाच हसतोय वेड्यासारखा,
काय करणार, परिस्थितीच सध्या तशी होती।